नमस्कार, मी संदीप गिट्टे पाटील बोलतोय. भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्वमध्ये तासगाव कवठे मंकाळ मतदारसंघाने सांगली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सदस्य नोंदणी करून आपली उद्दिष्ट पूर्ती केलेली आहे. 60,700 पैकी आपण 65,000 सदस्य नोंदणी करून सध्या प्रथम क्रमांकावर आहोत. याचाच आनंदोत्सव आणि उद्दिष्ट पूर्तीचा स्नेह मिळावा. उद्या सन्माननीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय पालकमंत्री ऑफिस येथे सकाळी 11 वाजता दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. भाजपच्या तासगाव कवठे मंकाळमधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विनंती आहे की ज्यांनी 100 पेक्षा जास्त सदस्य केलेले आहेत त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे. तासगाव करिता महेश पाटील व स्वप्नील पाटील यांना आपण पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे व कवठे मंकाळ तालुक्यात मिलिंद कोरे व उदय भोसले व अनिल लोंढे यांना आपण पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे. तरी उद्या सकाळी भेटूया, सकाळी 11 वाजता पालकमंत्री कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे.